हरिः ओम् गर्भाष्टमे वत्साष्टमे त्रयोविंशमे त्रयोविंशमे द्वितीयवाच्यमे द्वितीयविंशमे पञ्चविंशमे पञ्चविंशमे त्रिवत्सष्टमे त्रिवत्साच्यमे तुर्यवाच्यमे तुर्यविंशमे पष्टवाच्यमे पष्टविंशमे उक्षाच्यमे वशाच्यमे ऋषभश्चमे वेहश्चमे नैर्वाञ्चमे धेनुश्चम आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रं यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एकाचमे तिस्रश्चमे पञ्चचमे सप्तचमे नवचम एकादशचमे त्रयोदशचमे पञ्चदशचमे सप्तदशचमे नवदशचम एकविंशतिश्चमे त्रयोविंशतिश्चमे पञ्चविंशतिश्चमे सप्तविंशतिश्चमे नवविंशतिश्चम एकत्रिंशच्चमे त्रयस्त्रिंशच्चमे चतस्रश्चमे षट्चमे द्वादशचमे षोडशचमे विंशतिश्चमे चतुर्विंशतिश्चमे अष्टाविंशतिश्चमे द्वात्रिंशच्चमे षट्त्रिंशच्चमे चत्वारिंशच्चमे चतुश्चत्वारिंशच्चमे अष्टाचत्वारिंशच्चमे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरिः ॐ इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगसि सद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासगाम् शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुठे काका आता सादर करतो। ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। आज रविवार दिनांक 23 डिसेंबर 1990 वेळ संध्याकाळी 6:30 ते 7:30 स्थळ अध्यात्म मंगलधाम केंद्रातील कार्यक्रमांतर्गत सदा सर्वदा रामसन्निध आहे या मनाचे श्लोकावरील निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत। सदा सर्वदा सन्निध असलेला राम साक्षी आहे, द्रष्टा आहे, तो आपल्या अंतरात असल्यामुळे नेहमी सन्निध आहे। परंतु आपल्या मीपणाचा त्याग झाला तरच अखंडित ढेकी रघुराज योगू असे होईल। मीपण म्हणजे देहपण, त्या देहावरील मन काढून आतील आत्म्याकडेच लावले पाहिजे, कारण अनात्मा असलेल्या देहामागे जो जो लागला तो उलवर कितीही सुखी दिसत असला तरी त्याला खरे सुख खरा खुरा आनंद मिळाला असे आजपर्यंत जगात कधीही झाले नाही। एक सुप्रसिद्ध नटी जगातील श्रेष्ठ सौंदर्य साम्राज्ञी तिचे मृत्यूपत्र 16 कोटी रुपयांचे होते, तरी तिने आत्महत्या केली झोपेच्या गोळ्या खाऊन। कोणते जीवन ती जगत होती, झोप येत नसल्यामुळे रोजच ती झोपेच्या गोळ्या खात होती। झोप तरी का येत नसावी, हव्यास प्रसिद्धीचा पैशाचा मीपणाला थारा देणाऱ्या देहदुर्गाचा सौंदर्य अभिनय संगीत कला नृत्य इत्यादी सर्व देह अहंता वाजविणाऱ्या गोष्टीतच गुरफटल्यामुळे टेन्शनमुळे झोप नाही। याउलट शाश्वत सुखानंदांच्या गोष्टींना जीवनात फारच नसल्यामुळे जीवनाची शोकांतिका न होई तरच निवड. 10 वर्षापूर्वी माझे एक मित्र मला म्हणाले, ज्ञानेश्वरीवर एक प्रवचन करण्यासाठी तुम्हाला खास आमंत्रण आहे मुंबईला एका जगप्रसिद्ध सरस्वामीजीचे. कोत्याजी साहेब रोज ज्ञानेश्वरीच्या 25 वेळा वाचतात म्हणून मी त्यांच्याकडे प्रवचनाला गेलो. महात्मानस तू मान पार्थ या श्लोकावर मी प्रवचन केले. त्यानंतर 2 तास त्या भगिनी आपली दुःखद कहाणी मला ऐकत होत्या. तेव्हा मी विचारलं, तुम्ही जगप्रसिद्ध गायिका, नको इतका पैसा तुमच्याजवळ आहे, लग्न मूल बाळ काही व्याप नाही, आलिशान घर, इतके वैभव असताना दुःख कसले, तुमचे देवघर कुठे आहे? असे विचारल्यावर त्यांनी एका मोठ्या खोलीतील देवघर दाखवले. चंदनाचा मोठा देवारा, सोन्या चांदीचे देव, विविध फुलांनी पूजा करून सजविलेले. मी म्हटले, फारच छान, तुम्ही ही पूजा करता वाटते. त्यावर त्या उद्याला, छे मला कुठे दिलं आहे? त्यासाठी स्वतंत्र भजी नेमलेले आहेत. त्यावर मी म्हटले, मग त्या भजीनंच देव पूजेचे पुण्य लाभत असेल, तुम्हाला काय? तुम्हाला उत्तम गाता येते, मग रोज या देवासमोर बसून एखादा अभंग का अळवीत नाही? तुम्हाला खरे सुख मिळवायचं असेल तर एवढा एकच मार्ग आहे. त्यावर त्या म्हणाल्या, ते आता शक्य नाही, वर्षभरातले कार्यक्रम मिनिट टू मिनिट ठीक झालेले असतात, त्यामुळे रिकामा वेळ मिळणे शक्य नाही. हे ऐकून मी बाहेर येत म्हणालो, मग आता काय करणार? तुमच्या केवळ गायनाने प्रसिद्धीने तुम्हाला सुख मिळेल हा तुमचा भ्रम आहे. त्यावर त्या म्हणाल्या, तुम्हाला विनंती करते की तुम्ही महिन्यातून एकदा तरी येथे माझ्यासाठी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यास येत जावे, तुमची येण्याजाण्याची सर्व व्यवस्था मी करू. हे ऐकल्यावर मी म्हणालो, हे जमणे शक्य होणार नाही. तिकडे पुण्यात ज्ञानेश्वरी श्रवणांना नित्य येणारी मंडळी आहेत, त्याप्रमाणे तुम्हीही ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी पुण्याला येत जावे. एवढे सांगून पुण्याला प्रतीक्षा मागायला जाईल. पुढील केंद्र बुधवार दिनांक 26 डिसेंबर 1990 माया अपासने संध्याकाळी 7:30. केंद्रातील नेहमीच्या कार्यक्रमानंतर स्वामीजी सहजपणे बोलतात, कर्मार्थाविषयीचे अज्ञान घालवायचे असेल तर नित्य श्रवण मनन आणि निरुद्ध्यास घेणे अत्यंत आवश्यक. ज्ञानेश्वरी ग्रंथ ग्रहण तरी गुरु पुत्राशी सहज सोपान, सहज सोपान ही स्थिती नित्य श्रवण मननामुळेच प्राप्त होते. विचार करा, संतांनी किती तळमळून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मरसाचे सारणे व्हावे म्हणून माऊली म्हणतात, ये मराठी ये सिया नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो देया जगा. म्हणून अद्वयबोध पाचणी एक महानंदाची दाचणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागत. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय तरी भोगवीन इंद्रिया करीन. अशा प्रसिद्धीने त्यांनी अगदी तळमळून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला. हेतू असा की घरोघरी ज्ञानेश्वरी वाचली जावी. 700 वर्ष होऊन गेली, आज काय परिस्थिती आहे? माझ्या घरचीच एक हकीकत सांगतो, पूर्वी मलाही वाटत असे की गेल्या 23 वर्षात मी 8000 ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली, त्यामुळे माझी अशी कल्पना की आता ज्ञानेश्वरी सर्वांना माहिती झाली असेल. तर काय झाले ते सांगतो. माझ्याकडे जेवायला एक मंत्री महोदय आले. वस्तुतः माझ्याकडे कोणी मंत्री येण्याचे काहीच कारण नाही, पण माझ्या मुलाचे सासरे हे त्यांचे मित्र म्हणून ते मंत्री माझ्याकडे भोजनासाठी आले. मी माझे चिरंजीव वापू साहेब आणि ते मंत्री ज्या खोलीत माझी ज्ञानेश्वरी चालत असे त्या खोलीत आम्ही जेवायला बसलो. तेव्हा त्या मंत्री महोदयांची नजर सहज समोरच्या भिंतीवरील फोटोवर गेली. काही संतांच्या फोटोमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो होता. त्याकडे पाहत त्यांनी मला विचारले, हे कोण? मी म्हटले, हे ज्ञानेश्वर महाराज. एवढे सांगितलं तरी का कळायला पाहिजे की नाही? त्यांनी पुढे विचारले, हे कुठे असतात? मी मनात म्हटले, यांची चांगली अज्ञान दिसते, आपण तरी त्यांना मुद्दाम कशाला ज्ञानात आणायचे? म्हणून उत्तर दिले, तिथून 12-13 मैलावर आळंदी नावाचे गाव आहे, तिथं हे असतात. तरी त्यांच्या अजूनही लक्षात येईल. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, हे काय करतात? आता मात्र माझा पुरता भ्रमनिराश झाला. हजारो उपवचन करून काही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आहे. मीही पुढे उत्तर दिलं, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. हे ऐकूनही त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल. त्यांनी म्हटले, मग आमच्याकडे अनुदानासाठी कसे आले नाहीत? तेव्हा मात्र मी त्यांना सांगितलं, यांनी समाधी घेऊन 700 वर्ष झाली, तुम्ही काही काळजी करू नका. तर सांगायचा मुद्दा असा की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयाचे ज्ञानेश्वरी बाबतचे हे ज्ञान तर सामान्याबाबत काय बोलावे. ही गोष्ट मी शनिवारवाड्यापुढे 700 ज्ञानेश्वरी जयंती उत्सवातील माझ्या प्रवचनात सांगितली. तेव्हा त्यावेळीचे आपल्या मंडळाचे सेक्रेटरी श्री करंदीकर यांनी मला अशा प्रसंगी मागे आचार्याचे काय बोलले ते सांगितले. मागे ज्ञानोबा तुकोबांच्या पारख्या त्यांच्या स्वागत समारंभात आचार्याचे बोलताना म्हणाले, नाही ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी आणि गाथा खाणाऱ्या त्याच्या फेरी 2-4 डॅश. ते ऐकून मी म्हटले, आपणही कसे बोलू शकतात? आपण मात्र हरी हरी शिवाय काय बोलणार? परंतु ज्ञानेश्वरी बाबूचे अज्ञान घालविण्यासाठी आपली ही केंद्रे जोमाने चालविणे मात्र आपल्या हातात आहे. असो, पुढील केंद्र गुरुवार दिनांक 27 डिसेंबर 1990 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळी 7:30 ते 8 आजच्या केंद्रात आदरणीय सद्भक्त श्री तात्यासाहेब केळकर यांच्या 99 वाढदिवसानिमित्त स्वामीजी श्री तात्यासाहेबांच्या 99 वाढदिवसानिमित्त त्यांच्या या आरोग्यदायी वाटचालीचे इंगित समजावून घेतले पाहिजे. पहिली गोष्ट, त्यांनी सर्वावर प्रेम केले. अंतःकरणातील अंतर्यामीकडे लक्ष ठेवूनच ते वागले. त्यांचा परिणाम त्यांनी समाधान प्राप्त करून घेतले. हे समाधान मनावर अवलंबून आहे. असे समाधानी कसे राहावे हे या केंद्रात शिकवले जाते. सर्वत्र बुद्धी सम झाली की समाधान. त्यासाठी मनातील कामना वासना आसक्ती कमी कमी व्हायला पाहिजे. धनसुख दारा असू दे पसारा, नको देऊ ठारा आसक्तीचे स्वरूपा नाही. असे तात्यांनी केले. आपण मात्र धनसुख दारावर आसक्त असतो. दारेवर म्हणजे बायकोवर तर फारच आसक्त असतो. वास्तविक लग्ना अगोदर दोघे एकमेकांना माहितीही नसतात. पण एकदा शुभमंगल झाले की ओढ आसक्ती वाढत जाते. एक गंमत सांगतो, नवीनच लग्न झालेल्या राजूच्या घरी त्याचा मित्र भेटायला जातो. तेव्हा राजू सुईजवर हातात घेऊन पॅन्टला बटन लावित असतो. ते पाहून मित्र विचारतो, अरे राजू, तुझं आपला लग्न झालंय ना, अजूनही तूच तुझ्या पॅन्टला बटन लावतो? त्यावर राजू म्हणतो, नाही नाही, आता मी तिच्या पॅन्टला बटन लावतो आहे. अशी मजा आहे. तात्यासाहेबांच्या काळात असे काही नव्हते. ते 100 निश्चित पूर्ण करतील. पण उपनिषदांच्या भाषेत 100 म्हणजे प्रत्यक्षात 125 म्हणजे 125 वर्षे त्यांना निरामय आयुरारोग्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया. हरि ओम.
आज तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचं कार्यालय जे आहे ते इथं या हॉलमध्ये आपण प्रवेश करतो आणि डावीकडे जी सतत बंद खोली दिसत होती तुम्हाला, तर तिथं आज विधिवत उद्घाटन होऊन तिथले कॉम्प्युटर वगैरे आजपासून सगळे आपण सुरू केलेले आहेत. चांगले प्रश्न आलेले आहेत आणि मागच्या वेळेचे 3 प्रश्न राहिलेले आहेत आणि 2 प्रश्न आज आले. सगळेच प्रश्न खूप चांगले आहेत. असे प्रश्न आलेले मला आवडतात देखील. कृपया गीतेतील खालील श्लोकात आलेल्या कुटस्थ या शब्दाचा अर्थ समजावून सांगाल का? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विचितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. अध्याय 8 श्लोक 6. अध्याय 6 श्लोक 8 असेल. अध्याय 6 बरं तसेच लिहिले. अध्याय 6 श्लोक 8. ये तु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम चिंत्यंच कुटस्थम अचलम ध्रुवम. अध्याय 12 श्लोक 3. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चा क्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थो अक्षर उच्यते. अध्याय 15 श्लोक 16. सगळीकडे कुटस्थ हा शब्द गीतेत कुठे आलाय हे 3 श्लोक 3 अध्यायातले 6, 12 आणि 15 असे दिलेले. लहानपणी हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींच्या एका सत्शिष्यांच्या प्रवचनात कुटस्थ म्हणजे उदाहरणार्थ चुलीवर ठेवलेला तवा जसा एकाच ठिकाणी स्थिर असतो पण परातीतील भाकरी त्या तव्यावर पूर्ण शेकली जाते व टोपलीत टाकली जाते. भाकरी चल असते, तवा स्थिर असतो, तव्यात बदल होत नाही, अशा साक्षी भावास कुटस्थ म्हणतात असे सांगितलेले आठवते. हे बरोबर आहे का? अन्य कोणते अर्थ आहेत कृपया सांगावे असा प्रश्न. सहाव्या अध्यायात योग्याची व्याख्या करत असताना आलेला श्लोक आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही परिपूर्ण असलेला असा योग्याची व्याख्या. 6व्या अध्यायात हा श्लोक विज्ञान शब्द आलेला असला तरी 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान खरं म्हणजे सांगितलेला आहे पण श्लोक हा शब्द आधी आलेला आहे. तसाच हा शब्द तिसऱ्या अध्यायाच्या देखील शेवटी आलेला होता. ज्ञान विज्ञान हा शब्द पण त्याचा खुलासा 7व्या अध्यायात खऱ्या अर्थाने आहे. ज्ञान विज्ञान याचा अर्थ आता जाता आता सांगतो श्लोक वाचलेला असल्याने. ज्ञान विज्ञान याचा अर्थ ज्ञान आत्मज्ञान याचा अनुभव घेतल्यानंतर त्याची जगताशी सांगड घालणं. जगतामध्ये ते आत्मज्ञान नाहीस होतं. बऱ्याच वेळेला ध्यान चांगलं होतं पण विविध प्रकारच्या प्रकृती समोर उभ्या राहिल्या. उदाहरणार्थ ऑफिस मधले आपले साहेब सासूबाई की ते ध्यान सगळं वाया जात. सासूबाईंवर टीका करत नाहीये, एक उदाहरण म्हणून सांगितलं. त्यामुळे आत्मज्ञानाशी जगताची सांगड घालणं, जगामध्ये एकच एक परमात्मा सर्वत्र भरलेला आहे त्याच्याकडं सतत लक्ष देत आणि आपलं ज्ञान ही सांभाळत कर्म करण्याची युक्ती म्हणजे विज्ञान. कर्म करण्याची किंवा रहाटण्याची युक्ती अशा ज्ञान विज्ञानाने तृप्त असलेला असा. आत्मा हा शब्द स्वतःला उद्देशून आहे. मनाला आपण जेव्हा माझं मन किंवा मनाला मी असं म्हणतो तेव्हा मनालाही आत्मा म्हटलं जातं. इंद्रियांनाही आत्मा म्हणण्याची पद्धत आहे. शुद्ध पारमार्थिक अर्थाने आत्मा म्हणजे काय याचं अनेक वेळेला इथं विवरण होतं पण आत्मा याचा अर्थ मी असा आहे. असा ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त असलेला असा कुटस्थ गूढ
अंतर्यामी असणारा न दिसणारा तो कुठं असतो? विजित इंद्रिया हा ज्याने आपली इंद्रिय जिंकलेली आहेत असा इत्यादी इत्यादी योग्याचं वर्णन आहे. तिथं कुटस्थ शब्द आला युक्त इत्युच्यते योगी, आणि एवढा असून देखील युक्त आहे. इंद्रिय जिंकलेली आहेत, ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झालेला असा कुटस्थ जो आहे तो परमात्मा भावाशी सतत युक्त आहे. कुटस्थ म्हणजे गुप्त असलेला, आत असलेला, गूढ पणाने आत असणारा. ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम परियुपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कुटस्थम अचलम ध्रुवम. हा श्लोक आहे तो अव्यक्त उपासक, अव्यक्ताचे उपासक कशी उपासना करतात त्याच्या संबंधी आलेला आहे. ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम परियुपासते, त्यांची उपासना असते. पण ती उपासना कशी असते की ज्याचा निर्देश करता येत नाही, त्याच्याविषयी खुणेनी सांगता येत नाही, बिन खुणेची अशी उपासना जे करतात, सगुण काही नाहीये समोर. तर अक्षर परमात्माच ज्यांचा उपास्य विषय आहे, तो अक्षर आहे, त्याचा निर्देश करता येत नाही, तो व्यक्त नाही, अव्यक्त आहे, सर्वत्र गम म्हणजे सर्व ठिकाणी एकाच वेळेला तो भरून राहिलेला आहे, अचिंत्यंच तो चिंतनामध्ये सापडत नाही, कुटस्थ तो गुप्त आहे. कुठं गुप्त आहे? आपल्याच अंतर्यामी गुप्त असणारा, अचलम ध्रुवम निश्चितपणाने तो आहे, पक्केपणाने तो आहे, तो अचल आहे, तो कुटस्थ आहे. 15वा अध्याय आहे. द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एवच. दोन प्रकारचे पुरुष आहेत या जगतामध्ये, एक क्षर पुरुष आहे, एक अक्षर पुरुष आहे. क्षर सर्व आणि भूताने, क्षर पुरुष म्हणजे सर्व भूत मात्र. कुटस्थ हा अक्षर उच्चते, आणि जो कुटस्थ आहे, गुप्त आहे, गूढ आहे, त्याला अक्षर असं म्हटलेला आहे. तो विनाशी नाही, त्याला क्षरता नाही, तो क्षरत नाही, धरत नाही, संपत नाही, तो कुटस्थ असा अक्षर पुरुष म्हणून ओळखलेला आहे. क्षर पुरुष नाशिवंत, एक अक्षर पुरुष अविनाश, असे तीन कुटस्थ हे शब्द आलेले आहेत. त्यांनी एक सिद्धरूढ स्वामींच्या एका शिष्यांच्या प्रवचनात सांगितलेलं आहे असं की चुलीवर ठेवलेला तवा, बरोबर आहे उदाहरण, तवा असतो, त्या तव्याच्या खाली धग दिलेली असते, कोळशाची तरी असेल, आता गॅस स्टोव्ह चूल काही असेल, ती धग आहे, तवा आहे, आणि त्याच्यावर खुशाल भाकरी करता येते. स्थिर असलेल्या तव्यावर भाकरी भाजली जाते आणि भाकरी पूर्ण शेकली जाऊन टोपलीमध्ये बाजूला काढून ठेवली जाते. भाकरी चल असते, तवा स्थिर असतो असं म्हटलं. तव्यात बदल होत नाही, तवा एकाच तव्यावर भाकरी मात्र अनेक चालतात. एकच जीव कुटस्थ अनेक वेळेला शरीर धारण करतो. जीवाच्या मध्ये बदल होत नाही, शरीर मात्र अनेक येतात जातात, त्याच्या अधिष्ठानावर शरीर येतात आणि जातात. तो कुटस्थ न दिसणारा, पण तो आहे म्हणून शरीर येतात आणि जातात. हा जो कुटस्थ आहे तो न दिसणारा असल्यामुळे कुटस्थ म्हटलेला आहे. आपल्याला दिसत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही, तो आहे याचा पुरावाच आमचं चालणं बोलणं हलणं हा त्याचा पुरावाच आहे. तसं देहाच्या ठिकाणी काही चैतन्य नाही. मी तुमच्याशी बोलतोय तर जीभ कशी काय हलतीय आणि आवाज निर्माण होतोय तुमच्या कानांपर्यंत येतोय कसं काय घडतंय. देह इतका जड आहे पंचभौतिक देह तसा इथं ठेवलेला हात देखील उचलला कसा जाईल. इतका जड असताना हात खरं म्हणजे उचलला जायला नकोय. आपण चालतो हे देखील आश्चर्य आहे. त्यामुळे जी कृती होते आणि ही कृती आपली होते पण होत नाही तेव्हा त्या देहाला मृतवत प्रेत असं म्हटलं जात, पार्थिव असं म्हटलं जात. त्या अर्थी कोणीतरी कुटस्थ गुप्त या देहामध्ये होता असं मानायलाच लागत. आणि तो निघून गेल्यामुळं किंवा तो नसल्यामुळं आता इंद्रिय तर जाग्यावरच आहेत पण आता डोळे उघडत नाहीयेत. आता चालत नाहीये, अजूनही रुसूनी आहे. कोणी कवी सुंदर कविता आपल्या मृत पत्नीला उद्देशून लिहिलेली कविता कधी आम्ही पत्नी गेल्यावर कविता लिहिली की अजूनही रुसूनी आहे. खुलता कळी खुलेना मिटले तसेची ओठ ओठ पापणी हलेना का आज कोणीतरी कुटस्थ होता तो आता नाहीये तो गेला. म्हणून इंद्रिय आहेत याचाच केवळ अर्थ तो आहे असं होत नाही तर इंद्रियांच्या अंतर्यामी कुटस्थ कोणीतरी असला पाहिजे. त्याला कुटस्थ अशा करता म्हटलेलं आहे की तो गुप्त आहे, तो दिसत नाही पण नाही म्हणायची सोय नाही. तो आहे म्हणून शरीर चालतं बोलत आहे. चालते शरीर कोणाची आहे सत्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे हा जो ज्याच्या योगाने शरीर चालतं बोलतं हलतं तो आपल्या आत असणारा कुटस्थ जे दिसत नाही आणि गूढ आहे म्हणजे मन बुद्धी चित्त ही त्या कुटस्थाची अंतरलक्षण आहेत जी जाणवतात तीही दिसत नाही. कुटस्थाची जी कार्य आहे त्याच्यामध्ये हाताची हालचाल आहे पण हात हलवावा असा मानसिक भाव निर्माण झाला आणि हात हलला म्हणून तो मनाचाही कुटस्थ मनाच्याही आत असणारा प्रेरक असा आहे. तो जीव म्हणून ओळखला जातो. सातव्या अध्यायात त्यालाच पराप्रकृती म्हटले ज्याला इथं अक्षर कुटस्थ म्हटलेलं आहे तो सातव्या अध्यायातला पराप्रकृती जीवात्मा जीव पुरुष. आणि इंद्रिय किंवा पंचभौतिक देह याला तिथं अपराप्रकृती असं म्हटलेलं आहे. हा जो कुटस्थ आहे हा कुटस्थ प्रत्येक वेळेला इथं वेगळ्या अर्थाने आलेला पण बहुतेक ठिकाणी गूढ किंवा गुप्त किंवा स्थिर असा अर्थच अभिप्रेत आहे. हा परमात्मा आहे असं कोणी म्हणत नाही. हा कुटस्थ आहे त्याला जर बोध झाला जीव आहे त्याला जर बोध झाला आत्मबोध झाला तर तोच परमात्मा. एरवी तो कुटस्थ जीव गुप्त म्हणूनच ओळखला जातो. हा जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी हा कुटस्थ जेव्हा युक्त असतो तेव्हा परमात्म्याला प्राप्त होतो. 6व्या अध्यायात जे दिलेलं नुसताच जीव आहे तर तो काही परमात्म्याला प्राप्त होतो पण कुटस्थ जर युक्त होईल परमात्मा भावाशी तर तो परमात्मा स्वरूप होतो. येतु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम परियुपासते सर्वत्र गम चिंतेंच कुटस्थम अचलम ध्रुवम संनियम्य इंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. तो जो कुटस्थ आहे त्याच्या ठिकाणी अनेक काही काही बोध रूपाने होणं गरजेचं आहे. त्या कुटस्थानी साधना कशी करायची आहे परमात्मा प्राप्ती करता, तसं अक्षर उपासना जी आहे, अव्यक्त उपासना जी आहे, त्या अव्यक्त उपासनेचा खुलासाच गीतेमध्ये नाही, काही नाही, कारण त्याची साधनाच नाही. म्हणून फक्त हे एवढे दोन श्लोक आता जे आपण उच्चारले 12व्या अध्यायात आलेले, तेवढे दोनच श्लोक अव्यक्त उपासनेबद्दल आलेले आहेत. बाकी सगळी भगवद्गीता ही व्यक्त उपासनेच्या दृष्टीने लिहिलेली आहे. तो जो कुटस्थ आहे तो त्या कुटस्थानी म्हणजे जीवानी अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम हे परमात्म्याचं वर्णन आहे त्याची उपासना करायची सोहम भावात. तोच मी आहे या भावाने तो सर्वत्र भरून राहिलेला आहे, सर्वत्र गम अचिंत्य असा आहे आणि तो आहेच आहे, अत्यंत स्थिर आहे, ध्रुवम असा आहे. कशी तो उपासना करतो कुटस्थ? तर इंद्रिय वापरत नाही, संनियम्य इंद्रिय ग्रामम, डोळ्यांनी पाहायचं नाही. नाटक पाहायला गेला, सिनेमा पाहायला गेला, साईट सीन करायला गेला, अव्यक्त उपासक तसं नाही करू शकत. त्यांनी एका ठिकाणी बसायचं आहे, मनन चिंतनादी ध्यानादी डोळ्याची कामं बंद, सगळं इंद्रिय ग्राम आवरून घ्यायचं आहे. श्रीधर स्वामी महाराजांनी उपासना केली तर ते भिक्षा मागून आणत असत आणि त्याच्यातली चव निघून जावी म्हणून आणि शरीराला केवळ अन्नाचा उपयोग व्हावा शरीर धारणेकरता म्हणून ते पाण्यात ती मधुकरीची जी मधुकरी होती ती पाण्यात बुडवत असत, एका फडक्यात बांधून मधुकरीच्या फडक्या सकट त्याच्यातला अन्नरस जाऊ देत असत आणि मग ते वाळल्यावर खात असत. संनियम्य इंद्रिय ग्रामम म्हणजे काय ते आपल्याला समजणार देखील नाही. चरित्र आहे त्यांचं, त्याच्यात लिहिलेलं आहे हे सगळं, तसं त्यांनी केलं. याच कारण इंद्रियांचा जर उपयोग करायचाच नाहीये तर इंद्रिय पूर्ण निरस्त करायला पाहिजे. तो कुटस्थ आहे त्यांनीच करण्याची उपासना आहे म्हणून इंद्रियांनाही बाजूला सारायचं. आणि सर्वत्र समबुद्धयः, सर्वांना समबुद्धीनी समत्वानी असंच जोखायचं. कधी कधी असं होणं शक्य आहे की तुमच्यापेक्षा बौद्धिक अंकाने जरा कमी प्रतीची व्यक्ती भेटेल, कधी जास्त भेटेल, कधी एखादी व्यक्ती जरा ढिली असेल वर्तनामध्ये, कधी तिच्यामध्ये काही दुर्गुण असतील, एक बोलतो एक वागतो असं असेल, कोणी कोणी असं असेल की अति बोलणारा असेल, कोणी दुसऱ्यांना तुच्छ समजणारा असेल. संन्याशी जरी झाला किंवा अशी कुटस्थ त्याला दिलेली निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना जरी असली तरी प्रकृती वैविध्य खूप आहे, तसंच विविध प्रकारचे प्राणी पक्षी निसर्ग मात्र आहे, निसर्गाचा जीवनावर होणारा परिणाम आहे. तर त्यांनी समबुद्धी राहून उपासना करायची, रिॲक्शन नाही. हा ना, मी नुसता गोड बोले आहे त्यांनी म्हणायचं नाही. पहा नुसता कसा गोड गोड रटाळ बोलायचं नाही आणि हा म्हणजे फार शिरूर, त्याला असं वाटतं की आपण म्हणजे काही बोलायचं नाही. समबुद्धीने सर्वत्र परमात्माच आहे अशाच भावाने विश्वाकडे पाहायचं आहे. अजून एक त्याचं वर्णन केलंय, तो म्हणजे सर्व भूत हिते रताहा, एवढं होऊन देखील भूत मात्र जी आहेत त्याचं हित व्हावं अशी त्याची अपेक्षाही असते. एका बाजूनी अचिंत्य अशा परमात्म्याची ध्यानधारणा चिंतनादी उपासना करतो आणि सर्वांच्या कल्याणाची इच्छा देखील त्याची आहे. त्याची जगताची नाळ तोडलेली नाहीये भगवंता. हे सगळं करणारा कोण आहे तर कुटस्थ, जो आत आहे गुप्त जीव रूपानी, त्यांनी या सगळ्या उपासना करायच्या आहेत. असे अनेक हे जे श्लोक आहेत त्याचे विविध प्रकारचे भाव आहेत. या कुटस्थ हा शेवटचा नसून कुटस्थापेक्षा जसं सातव्या अध्यायामध्ये पर आणि अपरा प्रकृती सांगितली, पण पर आणि अपरा प्रकृती ही परमात्म्यापासून आलेली आहे. मत्ता हा परतरम नान्यत किंचित असते म्हणते, म्हणजे पर आणि अपर या प्रकृतीच्या पलीकडे मात्र मी आहे, परमात्मा आहे असं भगवंत म्हणाले. आणि माझ्यापेक्षा पलीकडे कोणी, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी, या पर प्रकृती आणि अपरा प्रकृती यांच्याही पलीकडे असणारा असा मी आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जगधरिले सभा या भेरधरी, परा आणि अपरा प्रकृती माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे असं सांगितलं. तर या 15व्या अध्यायात या श्लोकाच्या पाठोपाठ श्लोक आला, उत्तम हा पुरुष हा तू अन्य हा, उत्तम पुरुष हा या क्षर आणि अक्षर याच्यापेक्षा वेगळा आहे. परमात्मा इति उदाहृता, हा जो कुटस्थ आहे तो कुटस्थ आपल्या शरीरात ओळखता देखील येत. जसं शरीर ओळखता येतं आपल्याला आरशात पाहतो, तसा कुटस्थ देखील ओळखता येतो. आपल्याला ते पाहायची सवय नाहीये. आपल्याला डोळे आहेत, मन आहे, पण मनाने डोळ्यांचा वापर करून आपण बाहेर फिरतो. कान आहेत, मन आहे, मनानी कानांचा वापर करतो आणि जगता संबंधित जाणून घेतो. स्पर्श आहे, मन आहे, मनानी स्पर्शाचा वापर करून उपभोग घेतो, जगता संबंधी जाणून. असं असल्यामुळं मनाकडे पाहायची आपल्याला सवय नाही, पण जरा जर सगळी इंद्रिय बंद केली तर आपल्याला मन देखील समजत आहे हे समजत. मनाकडे पाहता येत, बुद्धीकडे पाहता येत, चित्ताकडे पाहता येत, ते आहेत हे समजून घेता येत. याचाच अर्थ असा की मन, बुद्धी आणि चित्त या ज्या जीवात्म्याची वैशिष्ट्ये आहेत तर ते आपल्याला स्पष्ट समजतात. पण त्यावेळेला अजून एक गोष्ट घडते, ती म्हणजे ज्या क्षणाला मन समस्त अर्थात जीवात्मा कुटस्थ समजतो आपल्याला, त्यावेळेला त्या कुटस्थाला देखील समजणारा एक उपस्थित होतो. जर क्षर आणि अक्षर असे दोनच असतील, प्रकृती आणि पुरुष असे दोनच असतील, परा आणि अपरा एवढे दोनच इथं घटक असतील, तर ते दोन्ही अत्यंत समान पद्धतीने वास करतात. कुटस्थ आहे त्या कुटस्थामुळे शरीर हलत हे खरं असलं तरी देखील जो कुटस्थ आहे त्याला बाहेरचे भोग घेण्यासाठी शरीराची आवश्यकता असते. दोन्ही सारखे बलवान आहेत, कोणीच कोणावर कुगोडी करू शकत नाही. पण हा जो कुटस्थालाही वेगळेपणाने पाहणारा उपस्थित होतो तो उत्तम पुरुष. अजून एक आहे तो 13व्या अध्यायात प्रकृती पुरुष विवेचनात परमात्मा म्हणून सांगितलेला आहे. 7व्या अध्यायात परा अपरा प्रकृतीच्या पलीकडचा मी असं भगवंत म्हणतात, परमात्मा म्हणून सांगितलेला आहे. क्षर आणि अक्षर असे दोनच पुरुष नाही तर अजून एक अन्य पुरुष आहे, तो परमात्मा या नावाने ओळखला जातो असं सांगितलेलं. त्यामुळं हा कुटस्थ जरी अक्षर असला तरी या कुटस्थानी आपल्या स्वतःला म्हणजे जीवानी आत्मबोध करून घेणं आणि परमात्मा भावाला जाणं ही गरजेची गोष्ट असते. तो मुक्त आहे, तो गूढ आहे, तो न दिसणार आहे, तो स्थिर आहे. जसं एक काक फिरतो आणि आस असतो तो अत्यंत स्थिर असतो. पण कोणी असं म्हणू शकत नाही की हा जो न फिरणारा नुसताच दांडा आहे त्याचं काय काम आहे, तो काढून टाका तर चाकही फिरणार नाही, तर चाकही निखळून तुटून बाजूला पडून जाईल. म्हणून तो गरजेचा आहे. म्हणून आस ही गरजेचा आहे आणि चाक ही गरजेचा आहे. तसं कुटस्थ आणि देह हे दोन्हीही गरजेचे आहेत आत्मबोध प्राप्त करून घेण्यासाठी. नुसताच देह आहे आणि कुटस्थ निघून गेला उपयोग नाही. आणि आत्मा हा परिपूर्ण खरा, तरी देखील जीवाला आपण आत्मा हा बोध प्राप्त करून घेण्यासाठी जड अशा देहाची देखील आवश्यकता आहे. देहाच्या सहाय्यानेच जीवाला हा बोध होणार. म्हणून तसे हे दोन एक सारखे बलवान समजलेले आहेत. जीव आणि देह एक सारखे बलवान आहेत, पण या दोन्हीच्या अप्रतिम अशा कॉम्बिनेशन मधून आणि सगळ्या जगामध्ये हे कॉम्बिनेशन जसंच्या तसं आहे. क्षर अक्षर, परा अपरा, आणि यामुळेच सगळं जगत चाललेलं आहे. लोकमान्य असा शब्द वापरतात की प्रकृती आणि पुरुष यांच्या किंवा परा आणि अपरा प्रकृती या दुहेरी मसाल्यातून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. विविध पदार्थ यांच्या झटापटीतून निर्माण झालेले आहेत असं ते म्हणतात. अशा प्रकारे या कुटस्थाबद्दल निरूपण आहे. दुसरा श्लोक, दुसरा प्रश्न आहे. आज प्रवचन करण्याचा योग दिसतोय माझा, पण प्रश्न फार चांगले आहेत त्यामुळे हे मी पहिले घेतले. परमहंस स्वामी माधवनाथ यांनी केलेल्या प्रवचनांवर आधारित एक छोटे पुस्तक वाचण्यात आले. स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक बरं का, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. तिसरा अध्याय तिसावा श्लोक कर्मयोगाचा श्लोक आहे. निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा या श्लोकावरील निरूपणांतर्गत स्वामीजींनी खालील प्रमाणे सांगितले असे पुस्तकात लिहिले आहे. कर्मयोग व कर्मसंन्यास या दोघींमध्ये काही फरक नाही. कुर्वन अपि न लिप्यते हा कर्मयोग असून सुखम बंधात प्रमुच्यते हा संन्यास आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानेश्वरी 5:20 का 20व्या श्लोकावरती निरूपण. आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्याजावे जे घेते जाहले स्वभावे निष्कळू म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मताने कर्मयोग आणि कर्मसंन्यास यात फरक नाही. स्वामीजींनी जे लिहिले ते जसंच्या तसं कोट केलेलं आहे. परंतु आलं की आपण एकदम प्रश्न निर्माण झाला. अध्याय 5:2 व अध्याय 18:2 तसेच ज्ञानेश्वरी अध्याय 18:92 यांचा अर्थ पाहता संन्यास व कर्मयोग यात फरक असावा असे एक सामान्य साधक म्हणून मला वाटते. म्हणून संन्यास व कर्मयोग यात काही फरक नाही या परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या वचनातील शब्दार्था पलीकडील सूक्ष्म भावार्थ की जो ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असावा तो कृपया खुलासेवार समजावून सांगावा. प्रश्न इतका चांगला लिहिलेला आहे की सामान्य साधक म्हणून मला असं वाटतं की याच्यात काही फरक नसावा. पण शेवट असा केलाय की सामान्य साधक म्हणून आपल्याला जरी असं वाटत असलं तरी स्थूल शब्दार्था पलीकडे काही सूक्ष्म भावार्थ निश्चित असतो की जो आपल्याला कळत नाहीये असं ते म्हणतात. त्यामुळे तो अर्थ समजून सांगावा. म्हणजे कशामुळं संन्यास आणि कर्मयोग हे एकच आहेत हे समजेल. मला ज्ञानेश्वरी लागेल मात्र बरं का, बहुवरती ज्ञानेश्वरी आलं आता ते सगळं बरं का. 10 मिनिटं राहिली अण्णा, आज जर नाही झालं तर पुढच्या वेळेला खरं हा घ्यायला पाहिजे. पण आता मी येतो थोडक्यात उत्तर. अध्याय 5 श्लोक 2, अध्याय 18 श्लोक 2, अध्याय 18 ओवी 92 यांचा जर अर्थ पाहिला तर सामान्य साधक या नात्याने संन्यास आणि कर्मयोग याच्यात फरक असावा असं वाटत. 5 2 संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुः तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशेष्यते. याचा अर्थ असा आहे की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही निःश्रेयस कर निश्चितच आहेत, आत्मज्ञान प्राप्त करून द्यायला समर्थ आहे. त्याच्यातही कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा विशिष्यते म्हणजे जरा श्रेष्ठ. त्यामुळे त्यांना असं वाटतं की सामान्य साधक म्हणून हे वेगळे. त्याच्या पुढचा श्लोक आहे, ज्ञेयस्त नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. ज्ञानेश्वर महाराजांच्या उद्या ज्या आहेत त्या चौथा तुमच्या वाचनात नाही आला श्लोक, दुसऱ्या श्लोकावरून सामान्य साधक म्हणून तुम्ही जो निष्कर्ष काढला तो बरोबर आहे की कर्मयोगापेक्षा संन्यासापेक्षा कर्मयोग जरा श्रेष्ठ वाटतो. चौथा श्लोक असा आहे 5व्या अध्यायातला, सांख्य योगो पृथक बाला हा प्रवदंती न पंडिता. सांख्य संन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असं बाला हा प्रवदंती म्हणजे ज्यांना जे जाणत नाहीत ते म्हणू शकतात, न पंडिता हा जाणकार असं म्हणू शकत नाही. म्हणजे एक आहेत असा ज्ञानेश्वर महाराजच नाही तर भगवंतांचाच अभिप्राय हा कसा ते समजून घेते. ओके, एकम अपी अस्थिता सम्यक उभयो हो विंदते. याच्यातला एक जरी उत्तम रीतीने झाला परिपूर्ण रीतीने बांधला तरी दोन्हींचं फळ मिळतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की संन्यास आणि कर्मयोग यांचं बाह्य आचरण हे नेहमी एकमेकांपासून वेगळं दिसणार. दिसणं जे आहे ते संन्यासी आणि कर्मयोगी यांचं वेगळं वेगळं दिसणार. जो संन्यासी आहे तर त्यांनी आपलं घर सोडलेलं आहे, आपलं नाव बदललेलं आहे, आपला गाव सोडलेला आहे, एकांतात कुठेतरी राहतो आहे, ओळखीचे पूर्वीचे सगळे लोक सोडून दिलेले आहेत आणि अनोळखी अशा लोकांमध्ये वर्तन करतो आहे. आणि कर्मयोगी हा संसारी मनुष्यासारखा घरामध्ये राहूनच सर्व काही सांभाळतो आहे. हा बाह्य फरक तर आहेच आहे, अंतरस्थितीमध्ये फरक नाही असं भगवंत म्हणतात. जेव्हा ते एकच आहेत असं सांगितलं जातं आणि हा श्लोक खूप महत्वाचा आहे की एकम अपि अस्थिता हा जर एक उत्तम रीतीने बांधला तर उभयो हो विंदते फलम तर दोन्हींचं फळ प्राप्त. कसा तर बघा, जो नित्य संन्यासी आहेत. नेहमीच संन्यासी याचा अर्थ असा, नेयस्त नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. नित्य संन्यासी म्हणजे जर द्वेष केला तर संन्यास त्याला सोडून गेला बरं का. जर तो आकांक्षा करेल तर तेवढ्या वेळेपुरता संन्यास त्याला सोडून गेला. संन्याशाच्या ठिकाणी हे नसल्यामुळं तो नित्य संन्यासी मानला पाहिजे. निर्द्वंद्व ही महाबाहो, तो ज्या क्षणी द्वंद्वात पडतो तेव्हा तो नित्य संन्यासी नाही. म्हणून संन्यासी जो आहे त्यांनी हवं आणि नको आणि द्वंद्व विरहित असं नेहमीच राहणं अपेक्षित आहे तेव्हा तो नित्य संन्यासी. असा जो नित्य संन्यासी आहे तो कर्म कोणती करतो आणि करत नाही याच्यावर भगवंत तसा भर देत नाहीये. तो 18 अध्याय तुम्ही फार अचूक श्लोक सांगितला. जी कर्म असा नित्य संन्यासी बाह्यत मात्र संन्यासी आणि कर्मयोगी यांच्यात फरक असल्यामुळं संन्यासी जो आहे त्यांनी बहुतेक कर्म सोडूनच दिलेली असतात. फक्त देह रक्षणापुरती कर्म करतो आणि ध्यानधारणादी तत्व चिंतनादी याच्यात निमग्न असतो तो नित्य संन्यासी. आकांक्षा करत नाही, द्वेष करत नाही, हवं नको गेले नाही. असा जो नेहमीच संन्यासी आहे असा पुरुष आणि त्याच्या कर्मांचा इतका लोभ झालेला आहे की जवळपास तो कर्म करतच नाही. 5 घरं मधुकरीसाठी तो बाहेर पडेल आणि तो राहतो त्या ठिकाणी येईल आणि चिंतनादी उपासना करत आहे. अशा वेळेला तो जी कर्म करत नाही, जी कर्म त्याला सोडून गेलेली आहेत ती तर तो करत नाही बरोबर आहे की, पण जी थोडी कर्म तो करतो जसं मधुकरी मागणं आणि स्नानादी कर्म स्वतःची देहाची जी करतो ती एवढीच कर्म तो करतो अत्यंत संकोच कर्मांचा. जी कर्म त्यांनी केलेली नाहीत ती तर त्यांनी केलेली नाहीच आहेत, प्रश्नच येत नाही. पण जी थोडीशी कर्म करतो ती देखील अंतर अनुभवानी आपण अजिबात करत नाही असा त्याचा बोध असतो. म्हणून त्याला संन्यासी असं म्हणतात. जी त्याच्या हातून थोडी बहुत कर्म झाली तीही देह संघाताकडून झाली आणि मी त्याचा करता नाही या भावनेनी अतिशय थोडी वाट्याला आलेली कर्म तो करतो म्हणून तो नित्य संन्यासी आणि हवं नको त्याच्या जीवनातून निघून गेलेलं आहे. पण त्यालाच कर्मयोगी म्हटले नाही. कर्मयोगी तोच कसा, तर तो जी कर्म करतो अतिशय थोडी कर्म जो जी त्याच्या हातातून घडतात ती तर तो करतोच करतो. त्याचा देह ती करताना दिसतो. स्नानादी आणि मधुकरी मागणं, पोट भरण्याची जी छोटीशी छोटा थोडा वेळ करण्याची कर्म ती तर तो करतोच करतो. पण जी कर्म तो करत नाही ती देखील अंतप्रतीतीनी तत्वत आत्म्याच्याच अधिष्ठानावर सर्व कर्म घडतात आणि सर्वांच्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असल्यामुळं माझ्याच अधिष्ठानावर घडतात असा त्याचा भाव असतो. म्हणून तोच कर्मयोगी. तो कर्म करेल आणि कर्म करणार नाही हा बाहेर जरी फरक असला तरी जो संन्यासी आहे तर तोच प्रचंड कर्मयोगी म्हणून सांगता येऊ शकतो. म्हणून त्यांच्यात फरक. म्हणून सर्व जीवनभर ज्यांनी कर्माचा त्याग केला त्यांनी 9 दिवस आणि 9 रात्र भागवत सांगितले तो कर्म करू शकतो. पण भागवतासारखं कर्म करून देखील त्यांनी केलं नाही. अथवा इतर वेळेला त्यांनी अजिबात कर्म केली नाही तरी देखील सर्व विश्व आत्मसत्तेवर माझ्या सत्तेवर कर्म करते असा व्यापक आत्मबोध त्याला झालेला असतो. म्हणून तोच कर्मयोगी. याच्यात म्हणून फरक नाही. आता जो कर्मयोग ज्यांनी परिपूर्ण केला तो हा श्लोक आहे. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा. स्वामीजींनी ज्याचं निरूपण केलं, निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. सर्व कर्म मला म्हणजे परमात्म्याला ओळखतो आणि अर्पण करतो. आणि सगळी कर्म म्हणजे देहाची कर्म, मनाची कर्म, बुद्धीची कर्म, तसं कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, वैश्विक जी काही कर्म त्याच्या हातातून घडतात ती सगळी कर्म, ती सगळी कर्म परमात्म्याचं स्वरूप ओळखून आणि तत्वत परमात्म्याच्या सत्तेवरच सगळी कर्म चाललेली आहेत. आणि मी जो जी कर्म करतो आहे ते जगडव्याळ विश्वचक्राचा केवळ एक भाग म्हणून करतो आहे. वस्तुत परमात्माच ही कर्म करतो आहे, माझ्या वाट्याला आलेलं मी करतो आहे. जसं एक घड्याळ असावं त्याच्यात अनेक चक्र फिरत असावीत, त्याच्यातल्या कुठल्याही एका चक्राला स्वतःच्या कर्माचा अभिमान नसावा, तशा प्रकारे परमात्म्याची कर्म चाललेली आहेत हे ओळखून परमात्म्याला जो अर्पण करतो भरपूर कर्म करतो. ही कर्म करत असताना आणि अर्पण करत असताना आपण आत्मा या बोधापासून जो च्युत होत नाही, अध्यात्मचे कर्म केल्यावर देखील निराशी ही फलाशा न धरता करतो, केल्यावरही फळाची अपेक्षा करत, निर्ममो भूत्वा देहाच्या अंगाने त्याला ममत्व कुठेही नसतं. विगत ज्वर हा आपल्या कर्मामध्ये ज्वर असतो, हे कर्म मिया केले की आदरिले सिद्धी नेले, ऐसे नाही उरले वासने माझी, याला विगत ज्वर हा असं म्हणायचं, कसलाच अभिनिवेश नाही. अशी कर्म जो करतो तो स्वतः जी केलेली कर्म आहेत, तर ती केलेली कर्म देखील अंतर अनुभवाने आपण केली नाहीत असं समजतो. म्हणून हा जो कर्मयोगी आहे त्याला संन्यासी म्हणायचं. आपल्याला जे वस्त्रामुळं आणि कर्माच्या संकोचामुळं कर्मयोगी आणि कर्मसन्यासी याच्यात फरक जो वाटतो, तर त्या फरकामुळे सामान्य साधक म्हणून तुम्ही स्वतःला सामान्य साधक असं म्हणून घेतल्यामुळं आणि सूक्ष्म अर्थ विचारल्यामुळं वस्तुतः अण्णा तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सूक्ष्मत काय फरक आहे, पण तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल तुमचा आभार आहे, आभारी आहे. कारण हा विषय फार कमी बोलला जातो आणि अंतर अनुभवाने दोन्हीही एकच कसे आहेत हे एखादं जसं प्रमेय उलगडून झाल्यानंतर समाधान मिळतं, तसं समाधान या विचाराच्या शेवटी मिळत असतं. अंतर अनुभव जरी नसला तरी काही एक समाधान मिळतं. आता फक्त 18 अध्याय जरा बघ, बाकी मला सांगायचं ते मी सांगितलं. या आता फार वेळ घेणार नाही, झालेलं आहे. 18 अध्यायामध्ये भगवंतांनी काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुः त्यागम विचक्षण, संन्यास आणि त्याग याच्या संबंधित प्रश्न विचारला. पहिलाच प्रश्न, पहिलाच श्लोक असावा मला. संन्यासस्य महाबाहो तत्व इच्छामि वेदितुम, संन्यासाचं तत्व मी परत एकदा जाणून घेऊ इच्छितो. सार्वजनिक त्यागस्य च ऋषिकेश, आणि त्यागाचंही तत्व मी परत एकदा जाणून घेऊ इच्छितो. असं विचारल्यावरून भगवंतांनी सांगितलं की काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः, याला प्रश्नाचा संदर्भ आहे असं लक्षात घ्या. नुसता संन्यास शब्दाने संन्यास म्हणून तुटून पडू नका. कशाचा संन्यास, कशाचा त्याग असा प्रश्न विचारलेला आहे. पुढचं मागचं पाहून अर्थ लावायचे हे एक, आणि याला खरा संदर्भ 17 अध्यायाचा. 17 अध्यायाची सुरुवातच मला वाटतं अशी आहे की जनी हा ये शास्त्र विधी उत्सृज्य वर्तते काम कारत आहात. पुढे काय, हा 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 यजंते, हा यजंते श्रद्धयान्विता, हा जे जे अ अ अलिंग तप करतात, अलिंग उपासना करतात, शास्त्र सोडून उपासना करतात, त्यांची निष्ठा कशी? सात्विक राजस की तामस? जे शास्त्र विधीला सोडून उपासना करणारे आहेत ते. आणि या 17 अध्यायामध्ये म्हणून भगवंतांनी त्यागाचं लक्षण सांगितलं, त्याग सात्विक राजस तामस, कर्म सात्विक राजस तामस असं जेव्हा सांगितलं तेव्हा 17 अध्यायामध्ये एक प्रकारे असा खुलासा झाला की मयी सर्वाणी कर्माणी याच्यामध्ये जे सांगायचं राहिलेलं होतं की काम्य आणि निषिद्ध कर्म करण्याची मात्र परवानगी नाही कोणीही असला तरी. सर्व कर्म म्हणजे कोणी म्हणेल, तो जक्कल म्हणाला ना की सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे, दोरी आवळल्याने काही होत नाही. मनुष्य हा तसा वरवरचा देह दिसतो, आत्मा मारला नाही जाऊ शकत म्हणून कोणी खून करू नये. म्हणून काम्य आणि निषिद्ध जी कर्म आहेत तर त्याचा मात्र संन्यासच करायचा असं त्यामुळे 18 अध्यायात सांगायला भगवंतांना सांगितलं. म्हणजे कितीही मोठ्या बोधाचा असला तरी त्यांनी काम्य आणि निषिद्ध म्हणजे मी तुमच्याकडे आलो पाद्यपूजेच्या निमित्ताने तर एक चांदीची पळी खिशात टाकून घ्यायचं नाहीये, चोरी चहाडी दरोडे अशी कर्म मी काही करणारा नाही, मला लेप नाही कशाचा असं म्हणून तिथून चोऱ्या करायच्या नाहीये. त्यामुळं ही जी विशिष्ट कर्म आहेत काम्य आणि निषिद्ध कर्म याचा मात्र सर्वस्वी संन्यासच असं भगवंतांनी सांगितलं. हे विशिष्ट कर्म आणि त्या संदर्भात आलेलं आहे. 17 अध्याय नीट वाचला की 18 अध्यायात हा प्रश्न का आला हेही त्यामुळे समजतं. तसंच संन्यास आणि त्याग याचं लक्षण त्यामुळे भगवंत उत्तम रीतीने करू शकतील. आपला विषय 52वी ओळी काय आहे? 92 का? जे निपटून कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का त्याजीजे तो त्यागू. हा प्रश्न आहे, अर्जुनाने जो प्रश्न विचारला ते तो प्रश्न ज्ञानेश्वर महाराज निरूपण करून सांगताय. तो तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं म्हणून कसं विचारू शकत नाही. अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्याग आणि संन्यास याच्या संबंधातला तर तो प्रश्न खुलासेवार ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणात उभा केला. दमलो हरिओम तत्स. पण मला आवडतात कधी कधी असं होतं की या प्रश्नांमुळं सगळे खडबडून जागे होतात कारण प्रवचनात देखील एवढी कॉन्सन्ट्रेट असं प्रवचन होत नाही, तितकं प्रश्नामध्ये त्याला काही रोख असल्यामुळं अगदी तसं निरूपण होतं. त्यामुळे एक मोठा परमार्थ याच्यामध्ये एकदम उपस्थित होतो. एक 1/2 मिनिट आपण दोन शांत बसतो. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय जय जय।